लाईफ मध्ये कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. आकांक्षा आहे मी तुमच्या सोबत ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. हो म्हणजे कसं आहे ना, आता आपली जी शनाया आहे तिच्यासोबत सुद्धा असंच झालंय. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये शनाया 2.0 म्हणून ईशा केसकरची एंट्री झाली होती, पण आता तिला ही मालिका सोडावी लागलीय. आणि का सोडावी लागलीय हे सांगण्यासाठी आता ईशा आपल्या बरोबर आहे. हॅलो ईशा.
हाय आकांक्षा,
कशी आहेस तू?
मी खूप बरी आहे आता. मच बेटर.
ऍक्च्युली ते महत्वाचं आहे की तू आता बरी आहेस की नाही, बिकॉज तुला आम्हाला पाहायची जी इच्छा आहे ती आता का पूर्ण नाही होणार हे खरं तर तू सांग. की माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये आता शूटिंग सुरू झालंय, पण तू का नाही दिसणार?
वी वर ऑल व्हेरी प्रिपेअर्ड आणि आम्हाला सांगितलं होतं की इगतपुरी जवळ एके ठिकाणी आपण एका रिसॉर्ट वरती थांबून तिथे 3 महिने तरी याच्या पुढे असं काम करणार आहोत. पण प्रॉब्लेम असा झाला की मला 26 तारखेला ताप यायला लागला आणि मला जर आता 29 ते 25 नाही उद्या निघू परवा निघू असं करत करत त्यांनी फायनली सांगितलं 28 निघायचं आहे आणि मला 26 ताप आल्यामुळे मला डॉक्टरांकडे जावं लागलं, कारण त्याचं निदान व्हायला हवं की का ताप येतोय काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, ते म्हणाले हा कोविडचा ताप नाहीये त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाहीये, पण तुला ताप आहे याचा अर्थ तुला काहीतरी इश्यू आहे. म्हणजे त्यांना सांगितलं माझी अक्कलदाडी येते आणि ती दुखतीये, त्याचा काही संबंध आहे का? तर माझ्या आईलाही सिमिलर तिच्या यंग एज मध्ये त्रास झाला होता आणि तिलाही ताप आला होता, तर तेव्हा मला आठवत आहे आईनी मला हे सांगितलं होतं. मध्ये मी जेव्हा तिला विचारलं की ती म्हणाली हो येत होता, त्यामुळे लगेच माझी ट्यूब पेटली की अच्छा हा त्याच्यामुळे आलेला ताप आहे. डॉक्टर पण म्हणाले की हे दातामुळेच आहे. मग ह्या सगळ्याबद्दल कळल्यानंतर ते म्हणाले की आत्ता लगेच काही आपण ऑपरेट करू शकत नाही, ते म्हणाले अक्कलदाड काढावी लागेल.
सो पुढे काय झालं? ईशाच्या या डिसिजनवर मालिकेच्या प्रोडक्शन टीमचं काय म्हणणं होतं हे पण मी विचारणार आहे तिला. बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.